बाप्पा बाबा सिकोंदा
आता काय पाहिजे आपलं, कोणत्या प्रकारची माहिती
पाहिजे? Something very free, what he would like to say about.
अजून तुम्ही काहीतरी हावटन आले ना, ते दिवस आलो होतो ना आम्ही, आता त्याच्यानंतर काहीतरी हावटन आले तर सांगा, काय सांगायचं सांगा.
हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे? आता बाबा सर्वज्ञ सर्वेश्वर परमेश्वर ग्रेट गॉड आहे हे तर आपल्याला कबूल आहे ना. बाबांचे मूळ माहिती आपल्याला जर पाहिजे असेल, मूळ कुठून आले हे नाही
माहिती.
लोक आता पुष्कळ सांगतात गुजरातहून आले आणि मोगलाईतून आले, इकडून आले, ते काय खरं नाही. परंतु ते आयोनी संभव आहे, समजलं का? आयोनी संभव म्हणजे समजलं का? आई बाबाचा स्पर्श नाही,
ते नाहीये, ते पण नाहीये.
ज्ञानेश्वर आपलं नामदेव महाराज जसे दामू शिर्जीला याच्यामध्ये चंद्रभागेत सापडली,
बरं, नदीमध्ये
मुलगा आणि वाहत आलेला आपल्या बायको जवळ आणून दिला.
बाबा इज ऑल्सो केम टू शिर्डी जस्ट लाईक ज्ञानेश्वर महाराज और नामदेव महाराज, जस्ट लाइक ज्ञानदेव एंड ज्ञानेश्वर महाराज, दे ऑल्सो केम ऑन द ग्राउंड एंड ऑन द अर्थ विदाउट नोइंग टू एनीबडी फ्रॉम वेर दे केम. इवन दिस ज्ञानेश्वर एंड नामदेव महाराज लाइक दैट ही से बाबा पापा बाबा सेइंग बाबा इज ऑल्सो द सेम was also the same. Nobody knows about his native place or about his parents. Like this.
Ask him what he remembers about Sai Baba.
अजून तुम्हाला काहीतरी दुसरं काहीतरी बाबा कोणाला काहीतरी केले कोणीतरी दिले
ते मी सांगतो, पण हे आयोनी समो कोण ज्ञानेश्वर महाराज, कबीर महाराज आयोनी समो आणि साई महाराज आयोनी समो. पिपूजी हे या जगामध्ये विख्यात झाली म्हणून तुम्हाला मूळ सांगितलं. काय समजलं? ते काय तुम्हाला समजा ना म्हणजे चला चला मी देतो.
रिपीटेड सेम थिंग
पाहिलेलं आहे, बाबा कोणाला काहीतरी दिले ते वेळी आणि दुसरं काहीतरी नारळ गिरेळ.
देवाला काही जाऊ नका, कुंकू तुम्ही घ्या आणि हा एक डबा आहे साखरेचा त्याच्यातून डबा तुम्ही घ्या
काहीतरी करा
बाबा.
कोणाला काहीतरी केले
ते सांगतो मी, मूळ सांगतो म्हणजे
ज्ञाने
ही द्वारका माई बांधलेली आहे
बाबांच्या वेळी,
तर ते गोपाळगुंड सर्कल इन्स्पेक्टर त्याला मुलगा नव्हता, त्याच्या बायकोला होणार नाही 25 डॉक्टरनी सांगितलं.
कुठले ते तो
गोपाळगुंड सर्कल इन्स्पेक्टर
कुठले
ते सातारेकडचे होते ते तर ते
गोपाळगुंड
गोपाळगुंड
सर्कल इन्स्पेक्टर वॉज देअर ॲट त्या नाम बोले
सर्कल इन्स्पेक्टर
त्याच्या कुटुंबाला डॉक्टरनी सांगितलेला मुलगा होणार नाही. बाबाकडे येऊन त्यांनी वर्षभर बाबांची सेवा करायची, दर गुरुवारी बाबा प्रसन्न त्याला झाले.
कुठले तो
सातारा फ्रॉम सातारा देर वॉज
सातारा नाही
हा हा फ्रॉम सातारा वन गोपाळगुंड नेम्ड वन ऑफ द सर्कल इन्स्पेक्टर वॉज देअर सर्कल इन्स्पेक्टर्स नेम ही केम टू बाबा told to Baba bless to have a child because they were not having the issue. So Gopal Gun told to Baba to bless like this, to have a child. Then
नंतर बाबा काहीतरी केले त्यांना.
बाबाने सांगितलं की त्याची भक्ती झाली की त्या भक्तीप्रमाणे त्याला प्रसन्न झाले. खाक म्हणजे आपली बुद्धी तुमच्या कुटुंबाला द्यायचा असं आज्ञा झाली अशी असा हुकूम झाला. कोणाला? गोपाळ गुंडला. त्याचे विश्वास फार होता, श्रद्धा होती, भक्ती होती, म्हणून साठी प्रसन्न झाले देव. आणि तिला 12 महिन्यानंतर
आणि ते वेळी काय काय दिले त्याला गोपाल कुंटरावला? काय दिले? फक्त बुद्धी.
अहो बुद्धी पाण्यात घालून दे तुझ्या बायकोला सांगितलं,
बाकी काही नाही दिलं ना?
बाकी काही दिलं नाही. बाकी काय द्यायचं?
बाबा गिव टू दॅट गुंड ओनली दिस ऍश. Ash of, yes, ash of Dhuni, that is called Udi, given to that Gopal Gundrao and told him to take Udi inside with water. Then, after that, they got the shoe and having the child.
What he was saying about bhakti and all that?
Yeah?
What was he saying about? I heard him say about bhakti and all that.
Bharti?
Bhakti.
Bhakti, bhakti means praying. Bhakti means praying, that is.
Tell him about what he thinks was the teaching of Sai Baba.
Aur kai tari baba konala kai tari sikavat hoto? Baba kai tari konala sikavat hoto kya? Sikavat hoto, tu aisa kar, te aisa kar, te aisa kar.
Kahi sikavala nahi. Kani kai sikavala
nahi. Nothing was teaching, says.
मग या गोपाळ गुंडाला मुलगा झाला, त्यांनी ही मशीद बांधली.
मशीद बांधली का?
मशीद म्हणजे द्वारका माई. ते 1867-65 वेळेची गोष्ट आहे.
देन आफ्टर गॉट ए चाइल्ड, आफ्टर गॉट ए सन ऑफ सन टू गुंड, ही केम टू शिर्डी अगेन अँड मेड रिपेअर्स टू दॅट मस्जिद. It was very in low condition.
This Gund made.
Yes, Gund made.
The repairs.
Repaired the masjid.
Ask him if Sai Baba got angry very often.
Baba, kadhi kadhi raag alat hoto na? Kaisala kadhi kadhi khota kele tar?
If any devotee has made mistakes, then Baba got angry. And telling something.
हे कळलं का तुम्हाला? त्या ठिकाणी अगती दिलेला काय अगाध शक्ती म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टरनी 25 जणांनी सांगितलं हिला मुलगा होणार नाही. केला बाबानी
सांगितलं मी
वांझे सकरोनी या कृपा संतती दिली. हे झालं त्यांनी बांधली काय
द्वारकामाई.
द्वारकामाईच्या बांधकामामध्ये दगडामध्ये तो मोठा दगड आला. त्या दगडावर बाबा बसत होते. आहे का त्या ठिकाणी फोटो ठेवलेला? म्हणजे आता ही गोष्ट बाजूला झाली. आता दुसरं विचार.
तेच सांगितले मी. त्याला द्वारकामाई सगळे रिपेअर करून दिले, पैसे गिसे ते जे खर्चा करून त्याला सगळे बरोबर बनवून दिले म्हणून. अजून दुसरं काहीतरी?
हा
is repeating that is
tyat pramane nit basa khali basa ase gudghavar basu naka te aale nahi tumhi kasala deva kade aale ni deva sarke basayche baba keva keva raag bharat asat ha keva keva marayla dhavat asat keva keva kasha karta he patat navto konat kay patat navto अविधी कृत्य करणारे, अनाचार करणारे, माता निंदा करणारे असे साईबाबाचं नाटक आहे का काय म्हणून पाहणारे असे जे येत होते त्यांना ते हाकून देत होते. त्या मशिदीच्या 3 पायऱ्या आहेत. कळतं का तुम्हाला? सात्विक, राजस, तामस.
Sometimes Baba was getting angry with other people, with villagers or with devotees, when they made the mistakes. Or sometimes beating also. If they got angry a lot, too much hot, means then sometimes beating also. By that is where Baba was doing like fun or just like joke.
What was the sattva guna, what he was saying now about sattva raja? I heard him.
Sattva?
Yes. He was speaking about guna.
Huh?
He said something about guna at the end of his...
Guna means the character. Mm. Character.
How was the character?
Baba, sometimes getting angry and sometimes loving. Says. Aur, Ajun kai sanga?
असे सात्विक मनुष्य बरे होऊ द्यायचे नाही तर हकून द्यायचे. ही परिस्थिती सात्विक माणसामध्ये कोण बर का?
इफ ये डिवोटी ऑर इफ एनी अदर पीपल इफ वेन दे आर इन गुड मूड देन ओनली बाबा अलाउड टू कम इन साइड इन द मस्जिद.
ओनली इफ बाबा वॉज इन गुड मूड ऑर द डिवोटीज.
The devotees
and others. If devotees were not in good mood,
he won't like to allow inside of the masjid. This is the important thing about Baba.
Tell him if Baba was always sitting in the position of the leg, you know.
अच्छा बाबा जो बोसत होता ना पत्रवार बोसत होता ना बाबा तेवेली हमेशा ऐसे पाँव टकून बोसत होता ना कभी भी. आणि ते कधी कधी बसत होतो कधी कधी बसत होतो की
समोरचा जो फोटो आहे ना द्वारका माई मध्ये ते बसलेले ते काही पाय काढलेला नाही. पाय काढलेला कुठे?
दगडावर.
आणि तो दगडाचा फोटो इकडे घेतलेला आहे. त्याचू मोठा मोठा काय
दगडावर बसलेला
मूर्ती कुठे बसवलेले? बुटींच्या वाड्यात म्हणजे समाधी. समाधीच्या पुढे जी मूर्ती बसवलेली आहे ती दगडावरच्या सारखी आहे. आता सात्विक याच्यामध्ये लोकमान्य टिळक सात्विक समजलं का? सात्विकची पायरी वरची काय समजली? म्हणजे सात्विक माणसं कोण मनातून ओळखत होते अंतर साक्ष. साई बाबा अंतर साक्ष.
Baba himself knows each and everything about others. Then Baba was sitting sometimes on the stone. When that time only he was sitting like that.
Only when he sat on the stone he was sitting with the leg crossed.
Not always. That is sometime. Then aur kya?
Antar sakshi samajhla na? दिल का जान के समझ में. तर
बाबा नोस ईच एंड एवरीथिंग अबाउट अदर्स विदाउट सीइंग
एवरीथिंग अबाउट
सीइंग और विदाउट मीट हिम मीट देम.
लोकमान्य टिळक त्यानंतर मुक्ताराम गांधी बाई साहेब यशवंतराव चव्हाण आणि पूर्वीचे तुमचे खापरले काकासाहेब दीक्षित समजले मोरेश्वरराव प्रधान आणि हे ग्रंथ करणारे दाभोळकर हे नेहमी बाबांच्या जवळ असत. बाबा त्यांना येऊ देत असत. बाबा त्यांच्याशी गोष्टी करीत असत. आता गोष्टीचे लोक पुष्कळ आहेत हे एवढे सांगा.
नाउ द सेम सेड बाय पप्पा बाबा. Always they used to come to Baba and...
Always the same people?
Yes, the same people.
He told
the name. Same people coming to Baba and closely with the Baba, he says. Baba is also was loving with them.
Did Baba speak very much?
With these people.
Ask him if Baba ever told them something.
आपको कुछ बोलेला है बाबा ने? बाबा आपको कुछ सांगून दिले बोलून दिले क्या काही कधी
कोणाला?
तुम्हाला
हे आम्ही कृष्णार्पण केलेलं आमचं काय सेवा आहे ती. आम्हाला जे अनुभव आहे ते कशाला सांगायचे. परवा तुम्हाला चवली दाखवली आणि त्यानंतर मधून अजून जे बोलत होते ते साधारण बोलत असत. आशीर्वाद जे दिले ते मी कोणाला सांगत नाही. कसं करतं सांगायचं, काय पैसे कमवायचे का, बाजार आहे का, मग तसं नाही. म्हणून साठी ते सांगणे शक्य नाही.
At the time of Baba, he was only 17 to 18 years, that's all. 18 years. 18 years. Yes.
18.
So he saw only a little bit of about Baba. And whatever he says, he is saying true. And wo kya bole aap? Baba, he was making... He was working as seva with Baba, means cleaning this one, that one.
He was working in a masjid?
Masjid.
Making seva, cleaning things.
Seva, cleaning, yes. Ajun kai Baba, sanga, dusra kai kari sanga che?
Dada, sanga la pushkar hai dada, kai kai sanga che? Ava jana putra santa che navji, jana santa che jiji. ज्ञाना दत्तचा अवतार, दत्त भक्त होता, त्याला साईबाबांनी दत्त म्हणून दाखवलं. साई बने दत्त महाराज जो पूर्ण करे दिन का.
तुम्ही पाहिले ते?
हा,
तुम्ही पाहिलेलं आहे कधी?
काय
ते दत्त म्हणून
ते ज्याचे त्याला दाखवणार.
जो त्यांना पाहिजे त्यांना.
हा, दासगणू महाराज म्हणाले मी गंगेला जायचं स्नान करायला, मला गंगेला जायचं आहे.
लिहिलेलं आहे.
हा, काय लिहिलेलं आहे ना. थांबा म्हणले, पाय दाबायला लावलं, दोन्ही अंगठ्यातून पाणी यायला लागलं.
पप्पा बाबा सेइंग जस्ट लाईक रिटन इन हिस्टरी बुक नो, समटाइम्स दासगणू महाराज केम टू बाबा अँड टोल्ड टू बाबा ही वॉन्टेड टू गो टू बनारस टू गेट बाथ इन गंगा, द गंगा रिवर. देन बाबा टोल्ड हिम टू होम to Dasganu, to stay here only you will get the Ganga river here itself. Then he, when he sleep on his Baba's toes, Baba's foot, he got the water from his foot.
Paidabal sangele chani. Doni angche tuni yad lagle pani te Ganga Yamuna doya angushti.
Something is this. It has been written in the study book. That's not necessary.
Ask him, if life is changed in Shirdi from the those days to now, I mean, what has changed after the Mahasamadhi?
Achha, samadhi dale na, babancha samadhi dale nantar kai kai badal lela ikde. Ikde badal lela.
Samadhi samadhi kya maha dale ki? बरे का. 16 पहाटे म्हणजे 17 उगवताना आणि 17 सर्व काही प्रदक्षिणा गावामध्ये आणि महाराजांची होऊन तेथे समाधी दिली. 5 फूट खोल आहे. 5 फूट खोल. खोल म्हणजे समजलं, खोल नाही समज, खड्डा. ते खड्ड्यामध्ये कापूर, अत्तर, मीठ वगैरे पुष्कळ अनेक प्रकारचे आणि सुगंधी द्रव्य ते घालून शयन केलं त्याच्यावरत्याने आणि मग समाधी दिली.
बाबा समाधी दे पुट द बॉडी, पुट द बाबास बॉडी इन द समाधी टेम्पल. There they digged at least 5 to 6 foot down in the ground. Then they poured some camphor, this one, that one, and then the body put up in that the same place that he saw. But Bappa Babaji has seen with his own eyes.
That they were digging this big hole.
Yes.
For big hole for samadhi.
Yes. To put the body of Baba. Then they poured some camphor and something for flavoring thing, and they poured by means the other devotees.
Did he dress the body or he was naked the body?
Baban che jo samadhi dhole na ते म्हणजे कसे कापड टाकलं होतं की खाली बारी होतो?
नाही, खाली कापड होतं, बोर
होतो ना,
सफेद
व्हाइट क्लॉथ, विथ व्हाइट क्लॉथ बाबा वॉज हॅविंग, नॉट नेकेड.
हा, अत्तर गुलाब वगैरे कापूर उत्पत्ती हे ते सगळं सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर शेज फुलाची गेली, गुलाबाचे फुलं सगळे, आणखी मीच हे ते वगैरे पुष्कळ मुक्त काही
पुट सम फ्लॉवर जस्ट लाईक व्हॉट इज कॉल्ड फॉर समाधी युझिंग फ्लॉवर
गार्लँड
गार्लँड after that day
incense
and some flavoring things, then after that they built the samadhi. That he saw, Bapaji saw his, with his own eyes.
And after the samadhi,
samadhi honyacha adhi 4 divas dasaganula pandharpur madhe dasaganu maharajana majha angavar phulotak माझ्या अंगावर फुलाची शेज कर, लवकर ये. दृष्टांत दिला.
बिफोर टेकिंग समाधी ऑफ बाबा, फोर डेज बिफोर दासगणू महाराज वास अट पंढरपूर. देन बाबा ते स्वप्नमध्ये जाऊन सांगितलं ना त्यांना लवकर या म्हणून. देन अट पंढरपूर दासगणू महाराज साय ड्रीम.
Had a dream.
That is just like vision. Then, in that dream, Baba called him to Shirdi. Come quick. Don't waste the time now. Yes, because we
don't waste time in Pandharpur, but come quick at Shirdi.
Yes, come quick and Shirdi and see me. Sangitle. Then aale kya? That Guru Maharaj.
नाही आले नाही ते तिथे नवरात्र 9 दिवस पर्यंत असतात, कीर्तन असतात त्यांचे, येता आलं नाही. पण बाबांनी जिवंत असता समाधी न घेता अगोदर 4 दिवस त्यांना इंटिमेशन दिला
म्हणून.
हा, या मी फुलं टाका माझ्या अंग म्हणजे काय, याचा अर्थ काय
समजले? बाबा टोल्ड हिमसेल्फ come soon to Shirdi and put me a flower on me, put me a flower or garland
on flowers on my body.
Yes, on my body, come soon. Da phir aale kiti din nantar aale Dasgan Maharaj kadi aale?
Ha, man nantar aale te tikarcha purnima jhalyavar niktat.
Ha,
man nantar aale purnima samajla ka kojagri ani kojagri purnima
Dasgan Maharaj aale na te veli baba gelo hoto na.
हा, ते नंतर बोलतो. तुम्ही आले कधी हे सांगितलं तर म्हणून पौर्णिमेच्या दिवशी झालं. आता त्यानंतर इकडे बाबांचा 13वा दिवस ज्या वेळेला झाला,
13वा दिवस
हे बाबा समाधीस्थ झाले दसऱ्याला. ते आले म्हणजे ते अध्यक्ष म्हणून कमिटीचे कमिटी नेमली, परंतु साधारण नेमली, पूर्ण
राजीनामा
त्यांना इंटिमेशन काकासाहेबांनी दिले, काकासाहेब दीक्षितांनी.
तो
दासगणू महाराजांना हो आता तीन अहो ते पौर्णिमेला आले ना, बाबांचा 13वा होईपर्यंत थांबा. काय समजलं? नाही समजलं. हिंदू धर्माप्रमाणे 13वा दिवस असतो त्या दिवशी काहीतरी काय पूजापती अभिषेक उत्तम प्रकारचे कपडे येते बाबांना अनेक प्रकारांनी आणि सगळ्या लोकांनी जेवायचं भोजन 13व्या दिवशी भोजन असतं. काही विधी असतो, विधी वैद्यकीचा, विद्वान ब्राह्मणाकडून अभिषेक पूजा, काहीतरी 13 ब्राह्मण बसवायचे, 13 ब्राह्मणाला काही वस्त्र द्यायचे, काही
दानदक्षिणा. अच्छा, दासगणू महाराज कधी आले इकडे?
आता पौर्णिमेला सांगितलं.
पौर्णिमेला आले येऊन किती दिवस थांबले तुमच्या बरोबर?
त्यांना दसऱ्याला येता आलं नाही.
हा बर.
दसऱ्याच्या आधी त्यांना इंटिमेशन झाले फुलं टाक म्हणून, आणि त्यानंतर ते आले पौर्णिमेला.
जो गिवन अ ड्रीम बाय बाबा टू दासगणू महाराज, दासगणू महाराज इज नॉट एबल टू कम टू शिर्डी. Then after some days, I mean it's two, three days, Dasgupta Maharaj returned back to Shirdi, come to Shirdi.
Baba was still alive?
No, no, taken Samadhi, after so, taken Samadhi.
And so?
Tera Vajivasa Karta, Tera Naat Thambo Ulo. Samadha Karta?
Samadha Karta.
तर 13 दिवस म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे 13 दिवस असते. 13 दिवसाला भोजन
दासगणू महाराज कम टू शिर्डी, ही कम टू नो बाबा हॅज गॉन अँड मेक समाधी. देन दासगणू महाराज कम टू नो व्हॉट द मीनिंग ऑफ द ड्रीम. ड्रीम लाईक दिस. How why Baba called to Shirdi, come soon, and put me a garland on my body. The same thing he says. Means Baba wanted to go. That is why Dasgupta Maharaj is one of the friend of Baba, not only devotee, one of the
closest person,
friend of Baba. So he called, Baba called to Dasgupta Maharaj to see him.
Ask him if Baba sang bhajan. Ask if Sai Baba used to sing.
Baba swatah kaitari gavat hoto, kaitari manat hoto, bhajan gijan kaitari sangat hoto, bhajan manat hoto kya? Baba swatah.
Ha ha. Bhajan te swatantra manat asat, konaita barbar ne manat. Ata he dhala he sab, he samaj laga, yachatla raila tora tukra. Kai? Dasganu Maharajani, पूजा पती सेवा अभिषेक वगैरे सर्व करून 13 ब्राह्मणाला बसवून काय करायचं, वस्त्र पात्र दान दक्षिणा वगैरे, चांदीचे पेले दिले, शाल दिले, झोरे दिले, हे झालं का? इकडे दुसरं त्याच दिवशी दुसरं काय झालेलं आहे? पुष्कळ लोकांना भोजन प्रसाद दिला. कोणी?
Baba used to make bhajan sometimes, but alone, not with others.
Alone.
Baba always singing something alone, not with others. The two, it's bhajan or kirtan or some singing. He was singing alone, not with others, he says.
And the devotees sang sometimes?
Devotees sang, yes. Devotees also making some bhajan, but together, that is.
Without Baba?
Without, no, Baba was sitting there itself.
But he was not
singing with the, together. He was, if you want to sing, he was singing alone.
Did Baba shave?
Achha, Baba dadi giri karat hoto?
दाढी कधीतरी करीत होत. दाढी करायचे कधीतरी म्हणलं म्हणजे त्यांच्या इच्छेला वाटेल तेव्हा, वर्षाची 6 महिन्यांनी केव्हा तरी. हे असू द्या, यातलं हे राहिलं थोडा. ते 13 दिवसाला दासगणूंनी वेद वाक्य वगैरे ब्राह्मण भोजन ते झालं. इकडे मुंबईकरांनी 30,000 रुपये खर्च केला, उत्तम प्रकारचं पकवान केलं, सर्व लोकांना दिलं. 30,000 लोक इकडे येऊन भोजन करून गेले त्या दिवशी. 13 दिवस समजत का तुम्हाला?
समजले.
मग तो 13 दिवसाला महाप्रसाद दिला लोकांना.
समजले मी.
मग ते सांगेल त्यांना.
बाबा सेज आफ्टर 13 डेज आफ्टर समाधी ऑफ बाबा, some prasad has been distributed to all the devotees and all the people. This is not necessary. Acha, adin kay sangaycha mhanle tumhi?
Nahi, he yatla samplo. Yatla samplo mhanje samjle ka?
Samplo, ha, samjle.
13 divas आपल्या मराठी पद्धतीप्रमाणे होऊन अन्नदान झालं. अन्नदानामध्ये पुष्कळ लोक येऊन बाबांना दर्शन करून समाधी पुढे साष्टांग नमस्कार करून आणि भोजन करून गेले लोक प्रसाद घेऊन, त्याला महाप्रसाद.
महाप्रसाद on 13th day of Baba's samadhi, taken the samadhi of 13th days, some prasad is distributed to all the peoples. That is not necessary.
Well, it's interesting.
Yes.
Momento.
Yes, Baba shaved beard also, beard also.
But completely?
Yes, completely, this one.
But not the
not
beard.
This one. Beard is little, just like 1 inch, up to 1 inch. But in the head, completely shaved.
So,
sometimes,
he was completely shaved.
And it is 3 months or 6 months in...
Once. Mm. Once in 6 months.
Yeah, Baba, yeah.
Once in 6 months, he shaved.
Yes.
His hair.
His head. And for beard, little bit of cutting with scissor.
Adivolti did it.
Huh?
Adivolti did it.
Yes. No. There one.
He by himself.
No. One man was coming for that is barber. Barber was coming to and shave.
Thank you. Chiudiamo qui questa seconda parte dell'intervista con Baba Vada. Mi sembra che possa bastare.